आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्राची सुरक्षा आणि अखंडता सुनिश्चित करण्यात भारतीय गुप्तवार्ता विभागाची भूमिका महत्त्वाची असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन। विकसित भारत जी रामजी योजनेसाठी 1,51,000 कोटी रुपये तरतूद। रब्बी हंगामात 5,80,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी। गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 8,00,000 हेक्टरने वाढ। LVM-3 M-6 उपग्रह वाहकाच्या उड्डाणाची उलटगणती सुरू। महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ। आणि मुंबई विमानतळावर 48 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त। इंटेलिजन्स ब्युरो IB म्हणजे भारतीय गुप्तवार्ता विभाग देशातल्या नागरिकांची सुरक्षा आणि राष्ट्राची एकता अखंडता सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। भारतीय गुप्तवार्ता विभागाच्या नवी दिल्लीत झालेल्या 38व्या शताब्दी स्मृती व्याख्यानात त्या बोलत होत्या। गुप्तवार्ता विभाग एक अदृश्य नायकांची संस्था असून गेल्या दशकात अशा यंत्रणांनी देशातले अनेक धोके निष्प्रभ केले असं त्या म्हणाल्या।
आय एक्सप्रेस माय डीप अप्रिसिएशन फॉर द एक्सेप्शनल कॉन्ट्रीब्युशन मेड बाय इंटेलिजन्स ब्युरो टू इंटरनल सिक्युरिटी ऑफ आवर कंट्री। टीम IB वर्क्स टायरलेसली अमिडस्ट व्हेरी कॉम्प्लेक्स चॅलेंजेस। मोस्ट इम्पॉर्टंटली इट्स अकॉम्प्लिशमेंट्स आर नॉट व्हिजिबल। इन अदर वर्ड्स IV इज एन एजन्सी ऑफ इनव्हिजिबल हिरोज।
या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार आणि गृहविभागाचे सचिव गोविंद मोहन उपस्थित होते। विकसित भारत जी रामजी योजनेसाठी 1,51,000 कोटी रुपये तरतूद केली असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज दिली। चौहान यांनी एका व्हिडिओ संदेशात सांगितलंय की आता 100 दिवसांऐवजी 1,25 दिवसांच्या रोजगाराची हमी ग्रामीण भागात सरकारने दिली आहे। मनरेगा या पूर्वीच्या योजनेच्या नावाखाली नवीन योजनेची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। देशात यावर्षी आतापर्यंत 5,80,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या पेरण्यांच्या तुलनेत हे क्षेत्र सुमारे 8,00,000 हेक्टरने जास्त आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं 19 डिसेंबरपर्यंतच्या रब्बी पिकाखालच्या क्षेत्राच्या प्रगतीचा अहवाल प्रसिद्ध केलाय। त्यानुसार गव्हाचं क्षेत्र 300,00,000 हेक्टरपेक्षा जास्त झालंय, तर भाताखालचं क्षेत्र 13,00,000 हेक्टरने वाढलं आहे। कडधान्याची पेरणी 126,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर झाली असल्याचं सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे। शेतकरी नेते आणि माजी प्रधानमंत्री दिवंगत चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जात आहे। शेतकरी, ग्रामीण विकास आणि कृषी सुधारणांसाठी चरण सिंग यांनी आयुष्यभर समर्पित भावनेनं कार्य केलं। अन्न सुरक्षा आणि ग्रामीण विकासाकरता अखंड परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या योगदानाला अभिवादन करण्यासाठी 2001 पासून राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो। आज देशभरात त्यानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चरण सिंग यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे। चौधरी चरण सिंग यांनी समाजातील वंचित घटकांच्या कल्याणासाठी तसंच शेतीच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपलं जीवन समर्पित केलं असं मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। माजी प्रधानमंत्री PV नरसिंहराव यांची आज पुण्यतिथी आहे। त्यानिमित्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आदरांजली वाहिली आहे। नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे देशाच्या विकासाचा पाया मजबूत झाला असं खरगे यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अमेरिकेचा अत्याधुनिक दूरसंचार उपग्रह अंतराळात घेऊन जाणारा LVM-3 M-6 हा अग्निबाण उद्या अंतराळात झेपावणार आहे। यासाठीच्या उलटगणतीला सुरुवात झाल्याची माहिती इस्रोनं आज दिली। श्रीहरिकोटा इथल्या तळावरून ब्लूबर्ड ब्लॉक 2 हे अंतराळयान घेऊन हा अग्निबाण उद्या सकाळी 8:54 उड्डाण करेल. अमेरिकेचा हा उपग्रह 6 टनांपेक्षा जास्त वजनाचा असून अशा प्रकारच्या अग्निबाणावरून आतापर्यंत सोडण्यात येणारा हा सर्वात वजनदार उपग्रह असल्याची माहिती इस्रोनं दिली आहे. युरोपीय महासंघानं रशियावर घातलेल्या आर्थिक निर्बंधांची मुदत आणखी 6 महिन्यांनी वाढवली आहे. रशियावर व्यापार, वित्त, तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी उत्पादनं इत्यादी क्षेत्रात 2014 हे निर्बंध युरोपियन महासंघानं घातले आहेत. बांगलादेशातल्या परिस्थितीवर भारत सरकार बारीक लक्ष ठेवून आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज सांगितलं. बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत असल्याच्या मुद्द्यावरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे आज नवी दिल्लीतल्या बांगलादेश उच्चायुक्तालयासमोर निदर्शनं करण्यात आली. आज सकाळपासून या परिसरातला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
या निवडणुकीसाठी 30 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील आणि 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होईल. 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना माघार घेता येईल. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. आवश्यकतेनुसार 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होईल. 19 जानेवारीला निवडणूक निकाल शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची समीकरणं अद्याप जाहीर झालेली नाहीत. मुंबईत काँग्रेसनं सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी मुंबईत एकत्र लढायचं ठरवलं असलं तरी अद्याप जागा वाटप जाहीर झालेलं नाही. यावेळी आम आदमी पक्षानं रिंगणात प्रवेश केला असून 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
भारतीय पोलीस सेवेतले ज्येष्ठ अधिकारी सदानंद दाते यांना महाराष्ट्रात परत पाठवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ येत्या 31 डिसेंबरला पूर्ण होणार आहे. सीमाशुल्क विभागाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 48 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. 18 ते 22 डिसेंबर दरम्यान केलेल्या कारवाईत बँकॉकहून आलेल्या 8 प्रवाशांकडून 48 किलोपेक्षा जास्त हायड्रोपोनिक वीड हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. मस्कतून आलेल्या एका प्रवाशाकडून 16 लाख रुपये जास्त किमतीचं 81 ग्राम एम्फेटामाइन जप्त करण्यात आलं. या कारवाईदरम्यान 35 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 283 ग्रॅम वजनाचे हिऱ्यांचे दागिने आणि 24 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे मौल्यवान खडे जप्त करण्यात आले. महिला क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका 5 सामन्याच्या T20 मालिकेतला दुसरा सामना आज विशाखापट्टणम इथल्या डॉक्टर YS राजशेखर रेड्डी मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्राची सुरक्षा आणि अखंडता सुनिश्चित करण्यात भारतीय गुप्तवार्ता विभागाची भूमिका महत्त्वाची असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. विकसित भारत जी नामजी योजनेसाठी 1,51,000 कोटी रुपये तरतूद. रब्बी हंगामात 5,80,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 8 लाख हेक्टरने वाढ. LVM3 M6 उपग्रह वाहकाच्या उड्डाणाची उलटगणती सुरू. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ. आणि मुंबई विमानतळावर 48 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.